धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि।
त्यागमूर्ति तू शांत चित्त तू योग रूप संसारी दया प्रेम अनमानवते ते प्रतीक तुझी ईश्वरी। सिद्ध मूर्ति सिद्धार्थ गौतम सकलांचा स्वामी। सत्य स्वरूप परमार्थाचा तू प्रतीक ममतेचा वात्सल्याचा भंडार जणू तू धनिक। तू दयावंत प्रति सत्य स्वरूप परमार्थाचा तू प्रतीक ममतेचा वात्सल्याचा भंडार जणू तू धनिक। तू सर्वश्रेष्ठ बुद्धीचे प्रतीक सिद्धार्थ गौतम स्वामी। ज्ञान योगी तू ध्यान मूर्ति परमात्मा अंतरयामी। बुद्धाचा शिक्षेने पावन झाली चराचर धरणी।
कैकराजन तू गर्व हरे
स्वामी। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।
या चराचरी ईश्वर त्याचा कणकणात हो संचार, तूच तुझा उद्धारक मानव तुझाच तू अवतार। या चराचरी ईश्वर त्याचा कणकणात हो संचार, तूच तुझा उद्धारक मानव तुझाच तू अवतार। संकल्प हाच घेऊन ध्यास जगतास दिले हे ज्ञान, म्हणून तथागताचा आम्हा आदरणीय अभिमान। सिद्धार्थाच्या पदस्पर्शाने अज्ञानी बनले ज्ञानी। सुख शोधण्यास सुख सोडून तू अनुभवल्या वेदना। आतंक चहुकडे दुःखाचा भवताल मरण यातना, सुख शोधण्यास सुख सोडून तू अनुभवल्या वेदना। केवळ ज्ञानाने प्राप्त केलीसी मधुरामृत ही वाणी, जगविख्यात ही बुद्ध मूर्ती अंतथागताची कहाणी। विश्वशांतिता शांतिदूत तू विश्वव्यापी कल्याणी।
बुद्धं शरणं गच्छामि,